आकाशवाणी माधुरी कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला वेग. कल चाचण्यांचे अहवाल दर्शवण्यावर निवडणूक आयोगाची बंदी. उन्हाची काहिली कमी करण्यासाठी पुरेसा वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याचे सरकारचे प्रयत्न. तैवानमध्ये 7.7 रिक्टर तीव्रतेचा भूकंप. आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये इमारतीला लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातल्या 7 जणांचा मृत्यू. आता सविस्तर बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला आता वेग आला आहे. पहिल्या टप्प्यातील निवडणूक मतदानाच्या अनुषंगानं प्रमुख राजकीय पक्षांचे वरिष्ठ नेते विविध राज्यांमध्ये झंझावाती प्रचार करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल राजस्थानमध्ये भाजपाची पहिली प्रचारसभा घेतली. भाजपानं 2014 आणि 2019 राज्यातील सर्व 25 जागा जिंकल्या होत्या. यावेळीही त्याचीच पुनरावृत्ती होईल असा विश्वास मोदी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गोविंदसिंग दोतासरा, माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी पाली आणि जोधपूरमध्ये पक्षाच्या उमेदवारांच्या अर्ज भरण्यासाठी आयोजित पदयात्रेला संबोधित केलं. मनमोहनसिंग सरकारच्या काळातील कामं आणि गेल्या 10 वर्षातील कामांची तुलना करावी असं दोतासरा यांनी यावेळी सांगितलं. आगामी निवडणूक कालावधीत निवडणूक अंदाज किंवा कल चाचण्यांचे अहवाल दर्शवण्यावर निवडणूक आयोगानं बंदी घातली आहे. राज्यात 5 टप्प्यांमध्ये निवडणुका होणार असून 16 मार्चपासूनच आचारसंहिता लागू झाली आहे. राज्यात 19 एप्रिल रोजी सकाळी 7 वाजल्यापासून 1 जून रोजी संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंतच्या कालावधीत एक्झिट पोलसाठी प्रतिबंध लागू राहणार आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक टप्प्यातील मतदान संपण्याच्या आधी 48 तासांच्या कालावधीत कल चाचणी अथवा अन्य मतदान सर्वेक्षणाच्या परिणामांच्या प्रकाशन अथवा प्रसारणावर प्रतिबंध असेल असं निवडणूक आयोगानं जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चुकीची माहिती पसरवण्यावर निर्बंध घालण्यासाठी मिथक आणि वास्तव यांच्यातील सत्यता पडताळणीसाठी नोंदणी करण्याची सुविधा निवडणूक आयोगानं उपलब्ध करून दिली आहे अशी माहिती आयोगानं काल जारी केलेल्या पत्रकात देण्यात आली आहे. सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान योग्य आणि अचूक माहिती मतदारांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं हे रजिस्टर मदत करणार आहे. समाज माध्यमांवर यापूर्वी पसरवण्यात आलेल्या चुकीच्या माहितीबाबत खुलासा करणं, निवडणुकीसंदर्भात विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांना उत्तर देणं आणि संबंधितांपर्यंत खरी माहिती पोहोचवण्याचं काम या रजिस्टरच्या माध्यमातून केलं जात आहे. राष्ट्रीय प्रसारण धोरण 2024 कसं असावं यासंदर्भातील सल्लापत्र दूरसंचार प्राधिकरण अर्थात ट्रायनं काल जारी केलं. भारतीय अर्थव्यवस्थेला वाढीमध्ये हातभार लावण्यासाठी दूरसंचार क्षेत्रात मोठी क्षमता आहे अशी माहिती दूरसंचार मंत्रालयानं काल दिली. नवीन आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या युगात प्रसारण क्षेत्राचा नियोजित विकास आणि वाढीसाठी भविष्यातील नियोजन, उद्दिष्ट आणि धोरणं निश्चित करणं हा सूचना मागवण्याचा उद्देश आहे. राष्ट्रीय प्रसारण धोरण 2024 तयार करण्यासाठीचं हे पत्रक 30 एप्रिलपर्यंत सामान्य नागरिकांकडून सल्ला आणि हरकती मागवण्यासाठी तयार करण्यात आलं आहे. उत्तरेकडील सीमांवरील सद्यपरिस्थितीत सैन्याला माघारी बोलवणं आणि तिथला तणाव कमी करणं हा एकमेव उपाय असल्याचं केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्लीत सेना दलांच्या कमांडर परिषदेला संबोधित करत होते. देशाचं सैन्य पूर्णपणे सतर्क राहून देशाचं रक्षण करत असल्यामुळे शांततामय मार्गानं सुरू असलेल्या वाटाघाटी सुरू राहतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. देशाच्या पश्चिम भागातील सीमांवर सैन्य आणि सुरक्षा दल करत असलेल्या प्रयत्नांची त्यांनी यावेळी प्रशंसा केली. परिषदेदरम्यान सुरक्षा सद्यस्थिती, सीमेवरील परिस्थिती आणि विद्यमान आव्हानं या सर्व पैलूंवर चर्चा करण्यात आली. चालू उन्हाळी हंगामात वाढती विजेची मागणी पूर्ण करण्याच्या उद्देशानं सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं ऊर्जामंत्री आर के सिंग यांनी काल सांगितलं. आगामी काही दिवसातील तापमानवाढ लक्षात घेता विद्युत पुरवठा खंडित होणार नाही याची खबरदारी घेण्याच्या उद्देशानं काल नवी दिल्लीत झालेल्या बैठकांमध्ये चर्चा करण्यात आली. देशभरातील औष्णिक ऊर्जा निर्मिती प्रकल्पातील औष्णिक क्षमतेची जास्तीत जास्त उपलब्धता सुनिश्चित करण्याच्या उद्देशानं वीज गळतीच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला. वीज उत्पादक कंपन्यांसोबतही काल बैठक झाली. अद्याप अकार्यान्वित 5.2 गिगावॅट औष्णिक ऊर्जा क्षमतेच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी विजेची मागणी वाढणार असल्याच्या पार्श्वभूमीवर या बैठका महत्वाच्या मानल्या जात आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण विविध भारतीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. तैवानच्या तैपै शहराला आज पहाटे भूकंपाचा 7.7 रिक्टर क्षमतेचा झटका बसला. चीनच्या शांघायसह अनेक प्रांतांनाही हा धक्का जाणवला. तैवानच्या समुद्रात सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. तैपैमधील वीज पुरवठा खंडित झाला असून वाहतूक ठप्प झाली आहे. अधिक तपशीलाची प्रतीक्षा आहे. भारतीय अर्थव्यवस्था आत्मनिर्भर बनवणं आणि विकसित भारत बनवण्यासाठी भारतीय रुपया जगभरात पोचवणं आणि त्याला मान्यता मिळणं आवश्यक आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच सांगितलं होतं. त्या अनुषंगानं भारतीय रिझर्व्ह बँकेनं अलीकडच्या काळात भारतीय रुपयाचा वापर जागतिक बाजारपेठांमध्ये लोकप्रिय करण्यासाठी विशेषतः व्यापार क्षेत्रात व्यवहारासाठी महत्वपूर्ण पावलं उचलली आहेत. स्थिरता आणि व्यवहारासाठी कमी खर्च यासारख्या सुविधांसह आरबीआयनं 22 देशातील बँकांना भारतीय रुपयामध्ये रक्कम देण्यासाठी विशेष वोस्ट्रो रुपी खाती उघडण्याची परवानगी दिली आहे. सर्व बँकांनी फिनटेक कंपन्यांचा प्रभाव आणि अवलंबित्व कमी करावं, कर्ज सुविधा उपलब्ध करून देताना आणि त्यासंदर्भातील जोखमीची किंमत फिनटेक कंपन्यांच्या माध्यमातून मोजावी लागणार नाही याची खात्री करावी अशा सूचना भारतीय रिझर्व्ह बँकेचे उपगव्हर्नर एम राजेश्वर राव यांनी केल्या. मुंबईत नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. बँका आणि वित्तीय संस्था फिनटेक भागीदारांद्वारे ग्राहक संख्या वाढवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. याचा अर्थ बँकिंग संदर्भातील नियोजित मानकं कमी करणं असा होत नाही असंही ते म्हणाले. इस्रायलच्या सशस्त्र दलानं काल गाझामधील वर्ल्ड सेंट्रल किचन या मानवतावादी गटाच्या ताफ्यावर अनवधानानं हल्ला केला असं इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी म्हटलं आहे. या हल्ल्यात 6 मदत कर्मचारी आणि पॅलेस्टिनी चालक ठार झाला. या घटनेची जबाबदारी इस्रायलचं संरक्षण दल आयडीएफनं स्वीकारली आहे. या घटनेबद्दल आपल्याला अत्यंतिक शोक झाला आहे अशा शब्दात नेत्यान्याहू यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. दरम्यान या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून वर्ल्ड सेंट्रल किचननं गाझामध्ये अन्न मदत वितरित करण्याचं कार्य स्थगित केलं आहे. निवडणूक आयोगानं आसाम, बिहार, झारखंड, ओडिशा आणि आंध्र प्रदेशमधील जिल्हा दंडाधिकारी, पोलीस अधीक्षक, पोलीस महानिरीक्षक आणि उपमहानिरीक्षकांच्या बदल्या करण्याचे आदेश दिले आहेत. आयोगाकडून होणाऱ्या उपमहानिरीक्षकांच्या नियमित कार्यपद्धतीचा भाग म्हणून हे निर्णय घेण्यात आल्याचं मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. बदली झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये आसाममधील उदलगिरीचे जिल्हा दंडाधिकारी, बिहारमधील भोजपूरचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक आणि नावडाच्या पोलीस अधीक्षकांचा समावेश आहे. या सर्व अधिकाऱ्यांनी आपापल्या कनिष्ठ सहकाऱ्यांकडे कामाची सूत्र सुपूर्द करावी आणि निवडणूक कालावधी संपेपर्यंत कोणत्याही निवडणूक प्रक्रियेतील कामात सहभागी होऊ नये असे निर्देश आयोगानं दिले आहेत. संबंधित राज्य सरकारांनी आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या नावांची यादी आयोगाकडे पाठवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगरमध्ये 3 मजली इमारतीला लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातल्या 7 जणांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना आज पहाटे 3 सुमारास घडली असून यामध्ये 3 महिला आणि 2 मुलांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातल्या नागरिकांनी बचाव कार्य करण्याचा प्रयत्न केला, तसंच पोलीस आणि अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला होता. मृतदेह शासकीय घाटी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक तपास करत असून आगीचं कारण अद्याप कळलेलं नाही. भारोत्तोलनात आयडब्ल्यूएफ विश्व अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या बिंद्रयानी देवीनं महिलांच्या 59 किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावलं. थायलंडमधील फुकेट इथं ही स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत 113 किलो वजनी गटात क्लीन अँड जर्क प्रकारात रौप्य पदक मिळवलं. तत्पूर्वी दुखापतीनंतर 6 महिन्यांनी स्पर्धेत उतरलेल्या भारताच्या मीराबाई चानूला 49 किलो वजनी गटात 12 स्थानावर समाधान मानावं लागलं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला वेग. कल चाचण्यांचे अहवाल दर्शवण्यावर निवडणूक आयोगाची बंदी. उन्हाची काहिली कमी करण्यासाठी पुरेसा वीज पुरवठा उपलब्ध करून देण्याचे सरकारचे प्रयत्न. तैवानमध्ये 7.7 रिक्टर तीव्रतेचा भूकंप आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये इमारतीला लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातल्या 7 जणांचा मृत्यू. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.